हॅलो, नमस्कार. रुद्राक्ष ॲस्ट्रॉलॉजी युवक, त्यांची जन्मतारीख आहे 25/5/1995. दुपारी 1 जन्म आहे. त्यावेळेस मीन रास रेवती नक्षत्र तिसरं चरण. युवती आहे प्रियंका. 23/7/1999 दुपारी 3 वाजता. त्यांची रास आहे वृश्चिक अनुराधा नक्षत्र. त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला, नंतर दोघांच्या पत्रिकेत मंगळ आहे तर मंगळ दोष हा लागत नाही. त्यानंतर रेवती नक्षत्र आणि अनुराधा नक्षत्र यांचे गुण जे आहेत ते 33 दाखवते, पण जर चालू पंचांगानुसार बघाल तर ते 30 गुण आहेत. इतर दोष लागत नाही. 18 पेक्षा जास्त गुण पाहिजेल, 36 पर्यंत गुण मर्यादा असते, तर 33 गुण हे विवाह करण्यास योग्य आहे. विवाह करण्यास काहीही हरकत नाही. जीवनात यश, कीर्ती, वृद्धी, द्रविणम, फळ या सर्व गोष्टी यांच्या दोघांच्या संसारामध्ये अवश्य राहतील. पुढे काहीही हरकत नाही विवाह करण्यास.